पथ श्री साई सच्चरित अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायाय नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी मंगलाचरण जाहले देवता कुलगुरु वंदन, साई चरित्र बीज पेरुन आता प्रयोजन आरंभु। अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अति संकलित करु विवेचन, जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन आया सेवीण घडेल। प्रथमाध्यायी यथानुक्रम करूनि गोधूम पेषणोपक्रम, केला महामारीचा उपशम आश्चर्य परम ग्रामस्था। ऐशा साईंचा अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला, तोच या काव्यरूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेमपूर। म्हणूनि साईंचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद, होतील ते भक्तांसी बोधप्रद पापापनोद होईल। तदर्थ हे साईंचे चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र, आरंभिले हे कथासत्र इह परत्र सौख्यद। सन्मार्गदर्शक संतचरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र, तरी होईल जो संतकृपा पात्र तयान विचित्र काहीच। तरीही प्रार्थना श्रोतया लागी वावे जीया आनंदा विभागी, धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो। चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात्र, त्याचे नमज रेखाटवे चित्र संत चरित्र काय लिहू। जेथ माझे मज अंतरंग ओळखो येईना यथासांग, त्याम्या संतमनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी। करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेथ वेदही चार, त्या तुझा रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा। स्वये आधी संत भावे मग संता यथार्थ जाणावे, तेथ मी संतांसी काय वानावे हे मज ठावे आधीच। सप्तसागरीचे पाणी तयाची ही करवेल मापणी, आकाशासी घालवेल गवसणी परीन आयणी संत येती। जाणे मनी मी एक पामर परी बाबांचा प्रताप अनिवार, पाहूनी कुठे गावयाची लहर तीही अनावर हो पाहे। जय जयाजी साई राया दीन दुबळ्यांचिया विसाविया, अगाधन वर्णवे तुझी माया करी कृपाया दासावरी। लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस, होऊन देई माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा। संत चरित्रे जे जे लिहिती तयावरी भगवंताची प्रीती, ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का। माझिया ही मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती, स्वये जरी मी जड मूढमती निज कार्य पूर्ती ती जाणी। भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवू निघेती, भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संतांची। सारांश हा साई स्वये करवी निज चरित्र मज मूर्खा करवी, तेणेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे। साधू संत अथवा श्रीहरी कोणा तेही धरूनी निज करी, आपुली कथा आपण करी निज कर श्री ठेवुनी। जैसी शके सतराशे साली महीपतीसी बुद्धी स्फुरली, साधू संतांही सेवा घेतली चरित्रे लिहविली त्या करवी। तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हस्ते घेतली, पुढील संत चरित्रे लिहविली पावन झाली सकळिका। भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत, हे चार जैसे महीपती रचित दासगणू कृत दोन तैसे। एकाचे नाव भक्त लीलामृत दुजयाचे ते संत कथामृत उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले त्यातील भक्त लीलामृतात श्री साईंचे मधुरचरित आहे वर्णिले अध्याय त्रयीत श्रोती ते तेथ वाचावे तैशीची गोड ज्ञानकथा कथिती साई एका भक्ता ती वाचावी संत कथामृता अध्याय 57 पहा शिवाय साईंची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला अनुभवपूर्वक निववी जनाला अभंग पदाला गाऊन यातची एक बाबांचे लेकरू जे तृषित चकोरा अमृत करू वर्षले कथामृत प्रेम पडिभरू श्रोता ते सादरू सेवावे दासगणूची स्फुट कविता तीही अत्यंत रसभरिता आनंद देईल श्रोतया चित्ता लीला परिसता बाबांची तैसेची गुर्जर जनांकरिता भक्त अमीदास भवानी मेथा यांनीही काही चमत्कार कथा अतिप्रेमळता लिहिल्याती शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवुनी प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी कथाश्रेणी बाबांच्या ऐस ऐशिया कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल श्रोतया चित्ता निराकरणता आकर्णिजे साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर मी टिटवी तो रिता करणार घडणार हे कैसेनी तैसे साईंचे चरित्र गहन अशक्य कधीही सांग वर्णन म्हणून करवेल ते कथन तेणेची समाधान मानावे अपार साईंच्या अपूर्व कथा शांतिदायक भवदवार्ता श्रोतया देतील श्रवणोल्हासता चित्तस्थिरता निजभक्ता कथा वदले परोपरीचा व्यावहारिक उपदेशाचा तैशाची सर्वांच्या अनुभवाचा वर्माचा निजकर्माचा अपौरुषेय श्रुतिविख्यात जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत तैशाची बाबा मधुर अर्थभरित अपरिमित सांगत ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणासमान विरो निजाय भूकतहान समाधान अंतरी कोणासी भावी ब्रह्मसायुज्यता अष्टांग योग प्रावीण्यता समाधी सुख निर्भरता होईल कथा परिसताया श्रवणार्थियांचे कर्मपाश तोडूनी टाकिती या कथा अशेष बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला तेणे मज स्फुरली वासना ऐशा सुसंग्राह्य कथा नाना ओवूनी करावे माला ग्रथन हीच उपासना चांगली कानी पडता चार अक्षरे तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे संपूर्ण कथा ऐकता सादरे भावार्थी उतरेल भवपार माझी करोनिया लेखणी बाबाची गिरवितील माझा पाणी मी तो केवळ निमित्ताला धणी अक्षरे वळणी वळवितो वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहोनी लागला मनासी चाळा बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळा कारणे होऊनिया प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन तयासी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्यपावन घडावे कोणा सभाग्याची या मना वाचावयाची होईल कामना परमानंद होईल मना समाधान लाहेल तो ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती घातली परी साशंक चित्ती कैसे मज प्रती साधे हे वयासी उलटली वर्षे साठ बुद्धी ही नाठ वाहे सुनाट अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची ती तरी भावी साई प्रित्यर्थ साधेल काही तरी परमार्थ इतरत्र होईल ती निरर्थ एतदर्थ हा यत्न अनुभव घेता दिवस राती वृत्तांत लिहावा आले चित्ती जयाचा परिशीलने शांती मनासी विश्रांती लाभेल आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे बहुत वदले ज्ञानकथा अनेका लाविले भजनपंथा तयांचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा त्या त्या कथा जे सांगती सादर मने जे जे ऐकिती उभयांच्या मनासी विश्रांती पूर्ण शांती लाभेल ऐकता श्रीमुखींच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा तयांचे ध्यान मनन करिता भवनिर्मुक्तता आपैसी श्री साई मुखींच्या वार्ता अमृता परिस रसभरिता परमानंद दाटेल परिसता काय मधुरता वानुमी ऐशिया कथा जो अदांभिकता आढळेल मज गाता वर्णिता वाटे तया पदरज धुळी लोळता मोक्ष हाता येईल तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण तैशीच शब्दा शब्दांची ठेवण परिसता तल्लीन श्रोतृगण सुख संपूर्ण सकळिका जैसे गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन तैसेची मन होऊनिया उन्मन सहज ध्यान लागावे गुरुमाऊली माझी जननी कथिती तियेचा कथा ज्या जनी ऐकिजेती वदनो वदनी सादर श्रवणी साठवू त्या त्याची वारंवार आठवू साठवतील तितुक्या साठवू प्रेम बंधनी त्या गाठवू मग लुटवू परस्पर यात माझे काहीची नाही साई नाथांची प्रेरणाही ते जैसे वदवितील काही तैसे ते पाही मी वदे हाही अहंकार साईची स्वये सूत्रधार तोची वाचेचा प्रवर्तविणार तरी ते वदणार मी कोण मीपणा समर्पिता पायांवर सौख्य लाधेल अपरंपार सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया ही वृत्ती उठाया अवसर बाबांसी विचारू नाही धीर आले माधवराव पायरीवर तयांचे कानावर घातली तेची वेळी माधवरावांनी नाही तेथे दुसरे कोणी ऐसाची प्रसंग साधुनी बाबा लागून पुसियले बाबा हे अण्णा साहेब म्हणती आपुले चरित्र यथामती लिहावे ऐसे येते चित्ती आपुली अनुमती असलिया मी तो केवळ भिकारी फिरतो भिक्षेसी दारोदारी ओली कोरडी भाजी भाकरी खाऊनी गुजरी काळ मी त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला ऐसे न म्हणा ह्या हिरियाला कोंदणी जडविला पाहिजे असो आपुली अनुज्ञा काय लिहितील आपण असल्या सहाय किंवा लिहवितील आपुलेची पाय दूर अपाय दवडुनी असता संतांची आशीर्वचने तैंची उपक्रम ग्रंथरचने विना आपुल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेन जाणोनी माझी या मनोगता कृपा उपजली साई समर्था म्हणती लहासील मनोरथा पायी म्या माथा ठेविला दिधला मज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्तवरद साई सकल धर्मविशारद भवापनोद भक्तांचा ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईंसी आली माझी करुणा अधीरमनाच्या शांतवना धैर्य प्रदाना आदरिले भावार्थ जाणोनी माझे मनीचा अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा कथा वार्तादि अनुभवांचा संग्रहसाचा करावा दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाये तो तर केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मीचकी माझी कथा मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी तयाने अहम वृत्ती जिरवावी निरवावी मी मम पदी ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण साह्य करी हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी। अहम वृत्ति जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावही नुरे, मीच मग मीपणे संचरे माझ्या चिकरे लिहीन मी। ये बुद्धि जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वहिले, ज्याचे त्याने चिते संपादिले त्यास तो केले निमित्त। अवश्यमेव दफ्तर ठेवा घरी दारी असा कुठेवा, वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी। करिता माझिया कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन, होईल मद भक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे। जेथे भक्ति श्रद्धान्वित तयाचा मी नित्यांकित, ये अर्थी न भावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा। सद्भावे या कथा परिसता निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता, सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाघेल। भक्तासी निजरूप ज्ञान जीव शिवा समाधान, लक्षेल अलक्ष निर्गुण चैतन्य घन प्रगटेल। ऐसे या मत्कथांचे विंदान याहून काय पाहिजे आन, हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न ये अर्थी। जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी, नाही तेथे स्वहित शुद्धी सदा दुर्बुद्धी कुतर्की। तो न आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी इह परत्र असुख सर्वत्र सर्वदा। नको स्वपक्ष स्थापन नको परपक्ष निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण कायते निष्कारण सायास। नको पक्षद्वयात्मक विवरण होता या शब्दांचे स्मरण, पूर्वी श्रोतया दिधले अभिवचन जाहली आठवण तयाची। मागा प्रथमाध्याय संपता वचन दिधले से की श्रोता, हेमाड नामकरण कथा आधी समस्ता सांगेन। कथे मध्ये ही आड कथा परिसता ठरेल युक्ता युक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची। पुढे मग पूर्वानुसंधान होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोता करावे श्रवण दत्तावधान ते कथा। आता हा साई लीला ग्रंथ भक्त हेमाडपंत विरचित, ऐसे जे प्रति अध्यायांति श्रुत ते हे पंत कोण की। सहज आशंका श्रोतया मना करावया तज्जिज्ञासा शमन, कैसा आरंभ या नामकरण वावे त्या श्रवण सादर। जन्मादारभ्य मरणावधि षोडश संस्कार देहा संबंधी, त्यातील एक नामकरण विधि संस्कार सिद्धि प्रसिद्ध। तत्संबंधी अल्पकथा श्रोता परिसिजे सादर चित्ता, हेमाडपंत नामकरणता प्रसंगोपात्तता प्रकटेल। आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसाची टवाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा नाही ठावा सद्गुरु महिमा। कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा सदा निज शहाणी वेचा गरिमा, वादकर्म प्रवृत्त परी प्राक्तन रेषा सबळ, तेणेची साईंचे चरण कमळ, दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ, हा तो निश्चळ वादनिष्ठ। काका साहेब भक्त प्रवर नाना साहेब चांदोरकर, यासी ऋणानुबंध नसता जर कोठून जाणार शिर्डी सहा। काका साहेब आग्रहा पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले, जावयाचे दिवशीच बदलले मन ते फिरले अवचित। याचा एक परम मित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र, असता लोणावळ्यासी सहकलत्र प्रसंग विचित्र पातला। तयाचा एकुलता एक सुत शरीरे सुदृढ गुणवंत, असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत जाहला। केले सकळ उपाय मानवी जाहले दोरे उतारे दैवी गुरुसी आणुनी सन्निध वैसवी अखेर फसवी सुत त्याते प्रसंग पाहूनी ऐसा बिकट निवारावया दुर्धर संकट गुरुसी बसविले पुत्रा निकट ते सर्व फुकट जाहले ऐसा हा संसार महाविचित्र कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र प्राणीमात्राचे कर्मतंत्र अदृष्ट सर्वत्र अनिवार कानी पडता ही दुर्वार्ता अति उद्विग्नता आली चित्ता हीच काय गुरुची उपयुक्तता पुत्र एकुलता राखवेन प्रारब्ध कर्म प्राबल्यता तीच साई दर्शनी शिथिलता प्राप्त झाली या माझी या चित्ता पडला मोडता गमनात किमर्थ जावे शिर्डी प्रति काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती हाच ना लाभ गुरुचे संगती गुरु काय करीती कर्मासी असेल जे जे ललाटी लिहिले ते तेच जरी होणार वहिले मग ते गुरु वीण काय की अडले जाणे ठेले शिर्डीचे किमर्थ आपुले स्थान सोडा कशासी गुरुचे मागे दौडा सुखाचा जीव दुःखात पाडा कवण्या चाडा कळेन जैसे जैसे यदृच्छे घडे ते ते भोगू सुखवा साकडे काय जाऊ निया गुरुच्या कडे जरी होणारा पुढे चालेन जैसे जयाचे अर्जित नको म्हणता चालून येत होणारा पुढे काहीही न चालत नेले मज खेचित शिर्डीसी नाना साहेब प्रांताधिकारी करू निघाले वसईची फेरी ठाण्याहूनी दादरावरी येऊनी विळभरी बैसले मध्यंतरी एक तास गाडी वसईची यावयास वाटले हा अवकाश लावू की कामास एकादिया जाहली मात्र ऐसी स्फूर्ती तोची आली दादरावरती गाडी एक केवळ वांदऱ्यापुरती ते मग बैसती तियेत येता गाडी निजस्थानी निरोप आला मजलागुनी मग मी भेट घेता तत्क्षणी चालली कहाणी शिर्डीची केव्हा निघणार साई दर्शन किमर्थ आळस शिर्डी गमन दीर्घसूत्रता का प्रस्थान निश्चिती मना का नाही पाहूनी नानांची आतुरता मीही शरमलो आपुले चित्ता परी मनाची झालेली चंचलता पूर्ण प्रांजळता निवेदिली त्यावरी मग नानांचा बोध कळकळीचा प्रेमळ शुद्ध परिसता शिर्डी गमने छोदबोध अतिमोदप्रद जाहला तात्काळ निघतो घेतले वचन तेव्हाच नानांनी केले प्रयाण मग मीही मागे परतो न ठेविले प्रस्थान मुहूर्ती मग सर्व सामान आवरूनी सर्व निरवा निरव करूनी तेची दिवशी अस्तमानी शिर्डी लागूनी निघालो सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहील जाणूनी दादरचेच भरले हशील तिकीट तेथील घेतले परी मी गाडीत जाऊनी बसता वांद्रे स्टेशनी गाडी असता यवन एक गाडी सुटता अति चपळता आतये तिकीट घेतले दादरपर्यंत तोच आरंभी कार्यविघात प्रथम ग्रासी मक्षिकापात तैसा डोकावत होता की सवे पाहूनी सर्व सामान यवन पुसे मज कोठे गमन तव म्हणे मी दादरासी जाऊन मेल साधीन मनमाडची तव तो सुचवी वेळेवर उतरू नका हो दादरावर मेल न तेथे थांबणार बोरी बंदर गाठावे होती न वेळी ही सूचना मेल दादरवर मिळती ना नकळे मग या चंचल मन काय कल्पना उठत्या ते परी ते दिवशी प्रयाण योग साधावा ऐसाची होता सुयोग म्हणोनी मध्यंतरी हा कथा भाग घडला मनाजोग अवचिता तिकडे भाऊ साहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत उदयीक 9-10 आत जाहलो शिर्डीत सादर इसवी सन 1910 वर्तमान हे घडले पहा एक साठ्यांचाच वाडा तेव्हा होता रहावयासी उतारूंस। तांग्यातून उतरल्यावरी दर्शनौत्सुक्य दाटले अंतरी कधी चरण वंदीन श्री आनंद लहरी उसळल्या। इतुक्यात साईंचे परमभक्त तात्या साहेब नूलकर विख्यात मशिदीतून आले परत म्हणती त्वरित दर्शन घ्या। आलेची बाबा मंडळी निशी वाडियाचे कोपऱ्यापाशी चला आधी धूळ भेटीसी मग ते लेंडीसी निघतील। पुढे मग करा स्नान बाबा जो येता ती मागे परतोन तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्थ दर्शन घ्या पुनः। ऐसे ऐकून घाई घाई धावलो बाबा होते त्या ठाई धुळीत घातले लोटांगण पायी आनंद न माई मनात। नाना साहेब सांगून गेले त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले दर्शने म्या धन्य मानिले साफल्य जाहले नयनांचे। कधी ऐकिली नाही देखिली मूर्ती पाहून दृष्टी निवाली तहान भूक सारी हरपली तटस्थ ठेली इंद्रिये। लाधलो साईंचा चरण स्पर्श पावलो जो परामर्श तोच या जीवाचा परमोत्कर्ष नूतन आयुष्य तेथूनी। ज्यांचे निलाधलो हा सत्संग सुखावलो मी अंग प्रत्यंग तयांचे ते उपकार अव्यंग राहोत अभंग मजवरी। ज्यांचे निपावलो परमार्थाते तेची की खरे आप्त भ्राते सोयरे नाही तया परते ऐसे निज चित्ते मानी मी। केवढा तयांचा उपकार करू नेणे मी प्रत्युपकार म्हणून केवळ जोडूनी कर चरणी हे शिर ठेवितो। साई दर्शन लाभ घडला माझिया मनीचा विकल्प झडला वरी साई समागम घडला परम प्रकटला आनंद। साई दर्शनी हीच नवाई दर्शने वृत्तीसी पालट होई पूर्वकर्माची मावळे सई वीट विषयी हळूहळू। पूर्वजन्मीचा पाप संचय कृपावलोकने झाला अक्षय आशा उपजली आनंद अक्षय करितील पाय साईंचे। भाग्ये लाधलो चरण मानस वायसाचा होईल हंस साई महंत संतावतंस परमहंस सद्योगी। पापताप दैन्य विनाशी ऐसिया साईंच्या दर्शनेसी पुनीत आज जहालो मी बहुवसी पुण्यराशी समागमे। पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी ती ही साई महाराज भेटी हा साई एक मीनलिया दृष्टी सकल सृष्टी साई रूप। येताची शिर्डीसी प्रथम दिवशी बाळासाहेब भाट्यांपाशी आरंभ झाला वादावादीसी गुरु कशासी व्हावा की। बुडवूनी आपुली स्वतंत्रता ओढूनी घ्यावी का परतंत्रता जेथे निज कर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची। ज्याचे त्यानेच केले पाहिजे न करी त्यास गुरुने काय कीजे न हालविता हात पाय जो निजे तयासी दीजे काय कवणे। हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला। अंगी दुर्धर देहाभिमान तेणेच वादावादीचे जनन अहम भावाची ही खूण नाही त्या वीण वाद जगी। प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगत गुरु अनुग्रहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो। दैव थोर की कर्तृत्व थोर वाद चालला हा घनघोर केवळ दैवावर टाकूनी भार काय होणार मी म्हणे। तव बोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाही प्रतिकार होष्यमान नाही टळणार मी म्हणणार भागले। दैवापुढे कोण जाई एक करिता एक होई ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडेना। मी म्हणे हो म्हणता कसे हे, करील त्याचेच सर्व आहे, आळशा परी बैसूनी राहे, दैवसा हे कैसे ते। उद्धरे दात्मनात्मानं गर्जे स्वये स्मृतिवचन, त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य। हे ज्याचे त्यानेच करावे लागे, लागावे किमर्थ गुरुचे मागे, आपण असल्या वीण जागे गुरुने भागे कैसेनी। आपुली सदसद विचार बुद्धी, आपुले साधन चित्त शुद्धी, ते जुगारुनी जो कुबुद्धी गुरु काय सिद्धी देई त्या। या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही जाहले नाही, चित्त स्वास्थ्यास अंतरलोपाही, हे चिकमाई म्या केली। ऐसा वाद घालिता घालिता कोणीही ना तिळभर थकता, ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला। पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत, बाबा काका साहेबां प्रत परिसा पुसत काय ते। काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत, काय म्हणाले हे हेमाडपंत मजकडे पाहत बोलले। वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत, बाबांसी कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी मनी। असो ऐसा मी वाघबाण हत, जाहलो निःशब्द लज्जावनत, पहिल्याच भेटीसी की हे अनुचित, घडले अविहित मज करवी। हे हेमाडपंत नामकरण, प्रातःकालीचा वाद या कारण, तेणेची बाबांसी हेमाड स्मरण, मनी मी खूण बांधिली। देवगिरीचे राजे यादव, हे चिते दौलताबादीचे जाधव, तेरावे शतकी राज्य वैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे। प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती, पुतण्यातयाचा पुण्यकीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला। तो ही यदुवंश चूडामणी, रामराजा राजाग्रणी, मंत्री या उभयतांचा बहुगुणी, सर्वलक्षणी हेमाद्री। तो धर्मशास्त्र ग्रंथकार, ब्रह्मवृंदार्थ परम उदार, आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचणार हेमाद्री। व्रत दान तीर्थ मोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी, ग्रंथ रचिला हेमाद्रींनी, विख्यात करणी तयांची। गीर्वाण भाषेत हेमाद्रिपंत, तोची प्राकृती हेमाडपंत, मुत्सद्दी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी। परी तो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी तीन प्रवरी, तो यजुर् मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ, तो माध्यंदिन मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल, तो पंडित मी मूर्ख अकुशल, का मज पोकळ ही पदवी। तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी, मी अल्पमती मंदबुद्धी, त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मजन करवे। तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ, तो धर्मशास्त्र विशारत सूज्ञ, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा। तयाचा लेखन कल्पतरू, नाना चित्रकाव्यांचा आकरू, मी हे ऐसे बाबांचे लेकरू, येई ना करू ओवीही। गोरा चोखा सावता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादि सगळी, भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदयासी आली ये काळी। पंडित बोपदेव विद्वन्मणी, चमके जयाचे सभांगणी, तेथेची हेमाडपंत राजकारणी, ख्याती गुणिगणी जयाची। तेथूनी पुढे उत्तरे हुनी, उतरल्या या देशी फौजा यावनी, जिकडे तिकडे मुसलमानी, अम्मल दक्षिणी मावळला। उगाच ना या पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादी वरी हा वाघबाण, अभिमान खंडण भावया। होवूनी अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्यते वीण जो बरळे, तया माझिये उघडिले डोळे, घालूनी वेळेवर अंजन। असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण, प्रसंगोचित सार्थ नामकरण, ते म्या भूषण मानिले। कि यातूनी मज लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण, स्पर्शो न मज एकही क्षण, परम अकल्याणकारी ते। गळून जावा वादाभिमान, एतदर्थ हे अभिधान, जेणे आमरण रहावे भान, नित्य निरभिमान असावे। राम दाशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी, अखिल ऋषिगण मानस विहारी, चरणधरी वसिष्ठाचे। कृष्ण परब्रह्माचे रूपडे, तया सही गुरु करणे पडे, सांदीपनीच्या गृहीला कडे, सोसुनी साकडे वाहिली। तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ, गुरुविण ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला। वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबूरी, परमार्थ तिळभरी साधेन। हे ही पुढे आले अनुभवा, ये रीती या नाम गौरवा, प्रेम पुरस्सर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिले। आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक, वाद प्रवाद निवर्तक, सर्वासहि बोधक समसाम्य। असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंधन दर्शन, ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले। पुरे आता हा अध्याय विस्तार, हे माड साई चरणी सादर, पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर भावेजी। साईची आपुली सुखसंपत्ती, साईचा आपुली सुखसंवित्ती, साईचा आपुली परमनिवृत्ती, अंतिमगती श्री साई। साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे, तेणेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरण नाम द्वितीयोध्याय संपूर्ण। श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु, शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।